चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साताऱ्यातील साखर कारखान्यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे थकवल्याचा निष्काळजीपणा न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याला महागात पडणार आहे। एक वर्षाहून अधिक काळ कारखान्यानं शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर कारवाई होणार असून कारखान्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे। थकीत ऊस बिल प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातून कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। रेव्हेन्यू रिकव्हरी ॲक्टनुसार ही कारवाई होणार आहे। यात कारखान्याच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे। त्यातून येणाऱ्या पैशातून ऊस उत्पादकांची थकीत देणी भागवण्याचं नियोजन आहे। येत्या 30 मार्च रोजी ही लिलावाची प्रक्रिया होणार आहे। यासंदर्भात उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितलं की साखर कारखान्यानं गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत। यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याची एकूण थकबाकी 4000 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखान्याबाहेर आंदोलनही केलं होतं। ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी थकवली आहे त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते। कायद्यानुसार साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर 14 दिवसात कारखान्यानं ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करणं बंधनकारक आहे, पण न्यू फलटण साखर कारखान्यानं 2017-18 हंगामापासून साखर कारखान्यांचे पैसे दिलेले नाहीत। थकीत एफआरपीमुळे डिसेंबरमध्ये एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती। त्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यानं कारखान्याच्या संचालकाविरोधात गुन्हाही दाखल केला आहे। महसूल अधिकाऱ्यांनी कारखान्याची देणी भागवण्यासाठी मालमत्तांचं मूल्यांकन केलं आहे। त्यात कारखान्याच्या मालकीची एक जागाही जप्त करण्यात आली, परंतु कारखान्याची देणी भागवण्यासाठी ती जमीन पुरेशी नसल्याचं सांगण्यात आलं। म्हणूनच कारखान्याच्या इतर जंगम आणि स्थावर मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।